आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरांपाका वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळी वरवीं देश विदेशांतल्या लोकांकडे संवाद सादतले. हो ह्या म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो 132वो भाग आसतलो. आकाशवाणी दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्काचेर, AIR न्यूज वेबसायटीचेर आनी न्यूज ऑन AIR मोबायल ॲपाचेर ही कार्यावळ प्रसारित जातली. तशेंच AIR न्यूज, DD न्यूज, PMO आनी म्हायती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलांचेर ताचें थेट प्रसारण जातलें. हिंदी प्रसारणा उपरांत रोखडीच आकाशवाणी प्रादेशीक भाशांनी ही कार्यावळ प्रसारीत करतली. चॅक्ट बाय दोतोर ह्या उपक्रमावरवीं गोंयच्या 40,000 मायज बायल मनशांनी स्वताच्या भलायकेची चाचणी करून घेतल्या. हातून खासगी आनी सरकारी हॉस्पितळांत चाचणी केल्ल्या बायल मनशांचो आस्पाव आसा अशी म्हायती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी साखळे चॅक्ट बाय दोतोर उपक्रमाच्या कार्यावळींत उलयतना दिली. 8 मार्च ते 31 मार्च 2026 मेरेन चलपी चॅक्ट बाय दोतोर उपक्रमा खाला साखळेंतल्या सामुदायीक भलायकी केंद्रान बायलां मनशां खातीर फुकट भलायकी तपासणी शिबीर आयोजीत केल्ले.
आनी सगळ्या गव्हर्मेंट हॉस्पिटलांतल्या चॅक बाय दोतोर दी कॅम्पेन सुरवात जाली. 8 काय 10 प्रायव्हेट हॉस्पिटलां एक्च्युली आनी पॉस्ट तुम्ही प्रायव्हेट शोरूम वचत जाल्यार 5,500 ते आसात. बट तेज आपल्या हॉस्पिटलांत 1,400 रुपयाच्या कन्सिस्टंट रेटाचेर 8 टार्गेटान तालू केला ती 30% पर्यंत ही तेंच्यांनी फक्त 1,400 रुपयाचे तेंच्यांनी दिवपाक सुरवात केली. पुराय गोंयभरचो आंकडो आयचो जो आसा वो 40,000 तेकला. एका उतराचेर आमच्या गोंयच्यो 40,000 भयणी वचून आपलो चेकअप करून घेसा हे सारखं असताना खूप बरे दिसता. आणि ते न्ही हातूंतल्यान परत बारीक दुयेंस जाला असे 2% ऑफ द पेशंट हेच्याने आपली फुल्ली इन्व्हेस्टिगेशन केली, आपली ट्रिटमेंट केली, म्हणजे त्यांना भर दुयेंस ते आता आपले ते कंट्रोल करपाक शकते.
क्षयरोग म्हळ्यारच TBचे दुयेंस उपचारा उपरांत 6 महिन्या भितर पुरायपणान बरे जावं येता. ताका लागून TBच्या दुयेंसाची लक्षणां दिसून आयल्यार स्वताची तपासणी करून घेवची. सरकार प्रधानमंत्री TB मुक्त भारत अभियान या केंद्र सरकाराच्या उपक्रमावरवीं TBच्या दुयेंसांत फुकट उपचार आनी वखदां दितात अशे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. TB मुक्त भारत ह्या उपक्रमावरवीं दोतोर घराघरांनी येवन नागरिकांची तपासणी करतले अशी म्हायती मुखेलमंत्री सावंत हांणी ह्या वेळार दिल्या.
ह्या TB मुक्त भारत, TB मुक्त गोवा ह्या कॅम्पेनिंत आमी सगळ्यांनी सहभागी जावचे. बरेचशे फावटी एक्सरे काढून येता घरा कडेन ताका काढून जाता तो बरो आहो म्हणून जाता आमीच जाता. आनी तो बरो आहा ते तुम्ही कितें डिसायड करता लायक डॉक्टर डिसायडींग म्हणजे वयल्यान ते कित्याक घरा जाणटेली तो जर घरा रोवता तिचा पाठवत जाता ती बरी काय खोकी बीन ना म्हणटा. आरे जाणटेली तो काढपाक जाय वयल्यान खूप तिच्या घरांत जर जिवन त्या जाणटेली एखादे TB आसत उरलेले जावपाचे चान्सीस आसा. म्हणून हांव सगळ्यां कडेन मागता की TB मुक्त भारत ह्या कॅम्पेनिंग जेन्ना जेन्ना जे डॉक्टर्स एक्सरे करतात त्या घरा कडेन वतले तेन्ना ताका एक्सरे काढपाक अलाव करा.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग म्हणजे NIOS दर वर्सा एप्रिल मेन आनी ऑक्टोबर नोव्हेंबरांत अशे 2 फावटी NIOS मुख्यालयान थारायल्या तारखेक सार्वजनीक परिक्षा घेतात. महाराष्ट्र आनी गोंय राज्यांनी विहीत परिक्षा केंद्रांचे 10 एप्रिल 2026 सावन माध्यमीक आनी उच्च माध्यमीक अभ्यासक्रमा खातीर NIOS सार्वजनीक परिक्षा थियरी सुरू जावपाची आसा. ह्या परिक्षांचे वेळापत्रक NIOS संकेतथळार उपलब्ध आसा. ह्या थियरी परिक्षां खातीर हॉल तिकेटी जारी जातल्यो आनी NIOSच्या ह्या संकेतथळा वयल्यान डावनलोड करूं येता. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट सर्तीची 19वी आवृत्ती सुरू झाल्या. सध्याचो वस्तार रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरून IPLच्या 19व्या हंगामाची सुरवात जैतान केली. बेंगलुरूंतल्या एम चिन्नास्वामी स्टेडियमांत जाल्ले उक्तावणाचे मॅचीन ताणें सनरायझर्स हैदराबादाक 6 विकेटींनी हरयलो. IPL 2026च्या दुसऱ्या मॅचींत मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमांत मुंबई इंडियन्स कोलकाता नायट रायडर्स आड खेळटलो. मॅच सांजवेळा 7:30 वरांचेर सुरू जातली. कर्नाटका आनी महाराष्ट्रा मजगती तयार जाल्लो उणो दाबाचो पट्टो आनी पूर्वेकडल्यान चलपी वाऱ्याक लागून राज्यान 30 आनी 31 मार्च आनी 1 एप्रिलाक पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. शेनवारा पणजेचे चडांत चड तापमान 34.6 डिग्री सेल्सियस आनी उण्यात उणें तापमान 25.4 डिग्री सेल्सियस इतलें नोंद जालें. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.